आता आपण कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 2 यातील शेवटच्या नोंदीकडे वळत आहोत. नोंदीचं नाव आहे पॅरामेसियम. प्रोटिस्टा सृष्टीच्या आदिजीव संघाच्या सिलिएटा वर्गातील पॅरामेसियम ही सूक्ष्म आणि एकपेशीय प्रजाती आहे. या प्रजातीच्या जगभर 8 ते 9 जाती आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या पॅरामेसियमची शास्त्रीय नावे पॅरामेसियम कॉडेटम आणि पॅरामेसियम ऑरेलिया ही आहेत. तलाव आणि विशेष करून डबक्यातील गोड्या पाण्यात तसंच कुजणारे गवत पालापाचोळा असलेल्या पाण्यात हे हमखास आढळतात. विशेष म्हणजे या प्राण्याची हालचाल पचन आणि प्रजनन अशा जीवनक्रिया सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात. पॅरामेसियम आकारानी चपलेसारखा असून तो 25 शतांश मिलीमीटर वाढू शकतो. याचा पेशीपटलावर सूक्ष्म आणि केसांसारख्या पक्ष्माभिका असतात. या पक्ष्माभिकांच्या सहाय्यानं पॅरामेसियम हालचाल करतो. पॅरामेसियमच्या अधर बाजूला मुख खाच असते. खाचेच्या नळाशी पेशी मुख असते. पेशी मुखापासून पेशी ग्रासनी निघते. पॅरामेसियमाचे अन्न म्हणजे जीवाणू आणि सेंद्रिय अन्नकण. हे अन्न पक्षाभिकांच्या हालचालीमुळे मुखाचे पर्यंत येते. नंतर ते पेशी ग्रासनीत येते. त्या अन्नाची पेशी ग्रासनीच्या तळाशी अन्नरिक्तिका होते. अन्नरिक्तिकेमध्ये विकारांच्या साह्याने अन्नाचं पचन होतं. न पचलेलं अन्न पेशी गुदछिद्रावाटे बाहेर टाकले जाते. पेलिकल म्हणजे तनुत्वचा हे पॅरामेसियमाचे बाह्य आवरण पारदर्शी आणि घट्ट पेशीद्रव्याचे असून त्याच्या आत प्रवाही पेशीद्रव्य असते. पेशीद्रव्यामध्ये कणिका अन्नरिक्तिका आणि वेगवेगळ्या आकारांचे स्फटिक असतात. याच्या दोन्ही टोकांना पृष्ठभागावर संकोची रिक्तिका असतात. या सभोवतालच्या क्षारांच्या प्रमाणानुसार या संकोची रिक्तिका पाणी आत किंवा बाहेर घेऊन पेशीतील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करतात. याखेरीज त्यांना उत्सर्जी संरचना मानतात, कारण त्यांच्याद्वारे बाहेर टाकलेल्या पाण्यात टाकाऊ पदार्थ असतात. पॅरामेसियमामध्ये 2 प्रकारची केंद्रके असतात, बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक. बृहत केंद्रकाशिवाय हा प्राणी जगू शकत नाही आणि सूक्ष्म केंद्रकाशिवाय याच्यामध्ये प्रजनन घडून येत नाही. संयुग्मन होण्यासाठी सूक्ष्म केंद्रक आवश्यक आहे. चयापचयाच्या सर्व क्रियांचं केंद्र बृहत केंद्रक असते. पॅरामेसियमामध्ये अलैंगिक तसंच लैंगिक प्रजनन घडून येतं, परंतु बहुधा या प्राण्यामध्ये अलैंगिक प्रजनन द्विभाजन पद्धतीनं घडून येताना दिसतं. या पद्धतीमध्ये पॅरामेसियम 2 भागात विभागला जातो आणि 2 नवीन पेशी तयार होतात. या पेशींपासून 2 स्वतंत्र पॅरामेसियम तयार होतात. लैंगिक प्रकारामध्ये म्हणजे संयुग्मनात 2 भिन्न जीव एकत्र येतात आणि सूक्ष्म केंद्रकातील घटकांची देवाणघेवाण होऊन 4 लहान पॅरामेसियम तयार होतात. संयुग्मनानंतर पॅरामेसियमाला पुन्हा यौवनावस्था प्राप्त झाली नाही तर ते वृद्ध होतात आणि मरतात. ही नोंद प्रकाश नवाळे यांनी लिहिली आहे. रसिकांनो, कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं बोलकं रूपांतर करताना याचं संकलन हिरोजी सूद आणि बाळकृष्ण धोपटे यांनी केलं. निर्माण व्यवस्था रपोत जोखीम आणि निकोलस रॉबिन्सन यांची होती. अर्थात या बोलक्या विश्वकोशांचं रूपांतर करताना सहकार्य राष्ट्रीय अंध संस्थान अर्थात नॅब या संस्थेचं होतं, ज्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. मूळ ग्रंथ निर्मिती महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची असून महाराष्ट्र शासनाचा हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेनं दिलेलं आहे, ज्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. याच्या प्रमुख संपादिका आहेत डॉक्टर विजया वाड आणि समन्वयक आहेत डॉक्टर हेमचंद्र प्रधान. बोलक्या विश्वकोशासाठी डॉक्टर विजया वाड, डॉक्टर हेमचंद्र प्रधान, विजय लाळे, डॉक्टर किशोर कुलकर्णी, डॉक्टर प व्ही सोहनी, डॉक्टर प्रसाद कर्णिक आणि डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी वाचन केले त्या सर्व निवेदकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद.